धम्माल मजा आली नाही का खेळ खेळताना? खेळता खेळता तुम्ही चक्क अभिनय सुद्धा केलात की? खेळ आणि अभिनय दोन्हीचा आनंद देणारं हे गाणं किती छान आहे.
पण कविता, नुसता खेळ एक खेळ करून चालणार नाही बर का.
मग काय करायचं?
अगं, खेळाच्या वेळी खेळ आणि कामाच्या वेळी कामच केलं पाहिजे, नाहीतर अंगात आळशीपणा शिरतो. काम मोठं असो की छोटं असो, ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. त्या मधमाशीकडून आपण हाच धडा घेऊया, नाही का.